आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे चौशून्याच्या पल्याड जळ स्थळ व्यापून आली चौशून्याच्या पल्याड जळ स्थळ व्यापून आली अन खडक फोडून प्रगती झाली ग ग ग ग ग ग माझी अनाई डोंगरवाली खडक फोडून प्रगती झाली ग ग ग ग ग ग माझी अनाई डोंगरवाली अहो यरमाळ गावचा पाटील भक्त आबाजी आईचा दास हाक मारता धावून आली ग ग ग ग ग ग त्याच्या हाकेला धावून आली हाक मारता धावून आली ग ग ग ग ग ग माझी येणाई डोंगरवाली ए चुनेच्या वावरामध्ये ग पालखी विसव्याला रोखली कशनत कवडी धावली ग ग ग ग ग ग ज्याला खावली त्यालाच पावली आणि ज्याला खावली त्यालाच पावली ग ग ग ग ग ग माझी येणाई डोंगरवाली अग सोळा शिंगारात मायला नागवेलीची पान होऊन ज्योती प्रगट झाली शिवन शक्ती एक होऊन ज्योती प्रगट झाली पांघरून येडी चल्याली ग ग ग ग ग ग पांघरून येडी चल्याली शक्तीचा रहिवास आदिनाथाच्या अंतरिग आदिशक्तीचा रहिवास चंदनाला परसन झाली ग ग ग ग ग ग माझी येणाई डोंगरवाली चंदनाला